एलिया म्हणाला, सर्व शक्तिमान परमेश्वर देवा, मी आतापर्यंत तुझीच सेवा करत आलो आहे. माझ्याकडून होईल तितके मी केले, पण इस्रायलाच्या लोकांनी तुझ्याशी केलेल्या कराराचा भंग केला आहे. त्यांनी तुझ्या वेदीचा विध्वंस केला, तुझ्या संदेष्ट्यांना तलवारीने मारले. मीच एकटा काय तो अजून जिवंत आहे, पण आता ते माझ्याही जीवावर उठले आहेत.